नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. विविध मुद्द्यांवरून विरोधी पक्षांच्या गोंधळामुळे संसदेचं कामकाज आजही बाधित झालं. राज्यसभेचं कामकाज सुरू झाल्यावर भारत छोडो चळवळीदरम्यान स्वातंत्र्यासाठी लढलेल्या स्वातंत्र्यसैनिकांना आदरांजली वाहण्यात आली. उद्या 9 ऑगस्ट रोजी ऐतिहासिक भारत छोडो चळवळीचा 83वा वर्धापन दिन आहे, जो देशाच्या स्वातंत्र्यासाठीच्या अथक संघर्षाचा एक निर्णायक अध्याय होता, असं उपसभापती हरिवंश यावेळी म्हणाले. त्यानंतर उपसभापतींनी विरोधकांनी विविध मुद्द्यांवर दिलेले 20 स्थगन प्रस्ताव फेटाळून लावत असल्याचं सांगितलं. त्यामुळे विरोधकांनी समोर येऊन घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. राज्यसभेत सतत व्यत्यय येत असल्यानं 56 तासांहून अधिक वेळ वाया गेल्याचं सांगून हरिवंश यांनी सदस्यांना कामकाज सुरू ठेवण्याचं आवाहन केलं. मात्र गदारोळ वाढत गेल्यानं सदनाचं कामकाज आधी दुपारी 12 वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी स्थगित झालं. लोकसभेतही भारत छोडो आंदोलनादरम्यान स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्यांना आदरांजली वाहण्यात आली. याबद्दल बोलताना अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले,
कल दिनांक 9 अगस्त को संपूर्ण भारत में भारत छोड़ो आंदोलन की 83वीं जयंती मनाई जाएगी. इस अवसर पर हम राष्ट्रपिता महात्मा गांधी और भारत की स्वतंत्रता के लिए अपना सर्वोच्च बलिदान देने वाले सभी अमर शहीदों को श्रद्धांजलि अर्पित करते हैं तथा अपने स्वतंत्रता संग्राम के उच्च आदर्शों के प्रति स्वयं को पुनः समर्पित करते हैं.
सभागृहाने माजी सदस्य सत्यपाल मलिक यांनाही श्रद्धांजलि वाहिली. त्यानंतर अध्यक्ष ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास सुरू करण्याचा प्रयत्न केला, मात्र विरोधी पक्षांनी बिहारमधल्या मतदार यादी पुनरीक्षणाच्या मुद्द्यावर चर्चेची मागणी लावून धरली. बिर्ला यांनी सभागृहाच्या कामकाजात व्यत्यय आणल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. गोंधळ सुरूच राहिल्यानं लोकसभेचं कामकाजही आधी 12 वाजेपर्यंत आणि नंतर दुपारी 3 वाजेपर्यंत स्थगित झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी परवा 10 तारखेला अमृतसर ते श्रीमाता वैष्णोदेवी कटरादरम्यान वंदे भारत एक्सप्रेसचं उद्घाटन करणार आहेत. ही गाडी मंगळवार व्यतिरिक्त इतर सर्व दिवशी धावणार असून जम्मू, पठाणकोट, कँट, जालंधर आणि व्यास या स्थानकांवर थांबणार आहे. उत्तराखंडमध्ये उत्तरकाशी जिल्ह्यातल्या धाराली परिसरात झालेल्या भीषण ढगफुटीनंतर मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. भारतीय हवाई दलानं आतापर्यंत 226 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं आहे. सुमारे 20 टन मदत साहित्य प्रभावित भागात पोहोचवण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. येत्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात हर घर तिरंगा मोहिमेला आजपासून सुरुवात झाली. या मोहिमेअंतर्गत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. बनावट शालार्थ आयडी तयार करून बोगस शिक्षक भरती केल्याप्रकरणी राज्य सरकारनं विशेष चौकशी पथकाची स्थापना केली आहे. पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत कुणकुणवार यांच्या नेतृत्वाखाली ही समिती नाशिक, जळगाव, मुंबई, बीड आणि लातूरच्या शिक्षक भरतीची चौकशी करून 3 महिन्यात आपला अहवाल सादर करणार आहे. राज्यात अनेक भागांमध्ये केळीला समाधानकारक दर मिळत नसताना बुलढाणा जिल्ह्यातली केळी थेट इराणमध्ये गेली आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे पूर्णपणे उद्ध्वस्त झालेल्या उभ्या शेतातलं पीक आदिवासी बहुल संग्रामपूर तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी अभ्यासपूर्ण नियोजनानं नव्या जोमानं उभं केलं. हा अभिनव प्रयोग संपूर्ण राज्यातल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी नवा आदर्श निर्माण करणार आहे. सामाजिक न्याय विभाग आणि बीड जिल्हा परिषदेच्या संयुक्त प्रयत्नातून ऊसतोड कामगार महिलांच्या आरोग्यासाठी राबवण्यात येणाऱ्या उपक्रमाचं उद्घाटन काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झालं. मिशन साथिया असं या योजनेचं नाव असून त्याद्वारे ऊसतोड कामगारांच्या टोळीमधल्या एका महिलेला आरोग्य सेवेचं प्रशिक्षण आणि आरोग्य किट देण्यात येणार आहे. अशा 1000 किटचं वितरणही काल करण्यात आलं. श्रावण पौर्णिमा अर्थात नारळी पौर्णिमा आज साजरी होत आहे. आषाढ महिन्यात खवळलेला समुद्र श्रावण महिन्याच्या पौर्णिमेच्या सुमारास शांत होतो. यापुढे मासेमारी करण्यासाठी उत्तम काळ जावा याकरता कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मासेमार बांधव सोन्याचा प्रतिकात्मक नारळ अर्पण करून समुद्राची पूजा करतात. दरम्यान राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांना काल आदिवासी महिलांनी बांबूपासून तयार केलेली राखी बांधली. दृष्टीहीन विद्यार्थिनी ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यातून आलेल्या आदिवासी विद्यार्थिनी मुंबई महानगरपालिकेअंतर्गत महिला बचत गटाच्या सदस्यांनी काल राज्यपालांना राखी बांधली. परभणी जिल्ह्यात मध्यरात्रीपासून सर्वदूर संततधार पाऊस सुरू आहे. अनेक दिवसांपासून जिल्ह्यात पावसानं उघडीप दिली होती. फुलोऱ्यात आलेलं सोयाबीन, कापूस, मूग, उडीद पिकांना या पावसामुळे दिलासा मिळाला असून ओढे नाले ओसंडून वाहत आहेत. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र सायंकाळी 6:10